विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांना ही माहिती दिली. 13.5 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर 13 स्थानकं असतील. देशात 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला आज 50 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं कार्यालयाच्या तळमजल्यावर आयोजित विशेष प्रदर्शनाचं जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. आणीबाणी कालावधीत बंदिवास सोसलेल्या व्यक्तींना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र प्रदान करण्यात आलं. या प्रदर्शनात भारताच्या प्राचीन कालखंडापासून टप्प्याटप्प्यानं विकसित झालेली लोकशाही परंपरा, स्वातंत्र्योत्तर भारत आणि संसदीय प्रणाली, आणीबाणी पूर्व आणि आणीबाणी कालावधीत घडलेल्या घडामोडी आदी माहितींचं सादरीकरण करण्यात आलं आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं संयोजित हे प्रदर्शन 25 जुलैपर्यंत नागरिकांना पाहता येईल. राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. दुग्धविकास विभागाच्या 150 दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगानं नुकतीच पुण्यात आयोजित बैठकीत ते बोलत होते. राज्यात दुधाला समान दर, एक राज्य एक ब्रँड, एक जिल्हा एक दूध संघ, तसंच एक गाव एक दूध संस्था स्थापन करण्याची मागणी प्रतिनिधींनी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन मंत्री सावे यांनी दिलं. यावेळी दुग्धविकास विभागाचे सचिव डॉ रामास्वामी एन, महानंदचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर यांच्यासह राज्यातील प्रमुख दूध संघांचे प्रतिनिधी, विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे महापालिकेचा मिळकत कर भरताना सवलत मिळवण्यासाठी 6 दिवस बाकी राहिले असून आतापर्यंत महापालिकेकडे 932 कोटी रुपये मिळकत कर जमा झाला आहे. 30 जूनपर्यंत मिळकत कराची रक्कम भरणाऱ्या मिळकतदारांना बिलात 5 ते 10% सवलत दिली जाणार आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये मिळकत कर विभागाला 3,250 कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. आतापर्यंत 5,79,588 जणांनी कर जमा केला आहे. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची एक बाजू पुणे महापालिकेनं वाहतुकीसाठी खुली केली आहे. मात्र दुसरी बाजू वाहन चालकांसाठी सुरू करण्यास गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उशीर होत आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान 1.5 महिन्यांचा वेळ लागणार आहे. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामाला महापालिकेच्या भवन विभागानं सप्टेंबर 2021 सुरुवात केली. सुमारे 2.5 किलोमीटर लांबीचा हा पूल आहे. मराठी नाटकांचा प्रेक्षक देशभरात सर्वाधिक प्रगल्भ असल्याचं मत नाट्य क्षेत्रातील मान्यवरांनी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित बालगंधर्व महोत्सवात आज नाटकावर बोलू काही या मुक्त संवादात व्यक्त केलं. या कार्यक्रमात पत्रकार आणि समीक्षक राज काझी यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्रात पूर्वीपासून सामाजिक, साहित्यिक आणि सांगीतिक चळवळी फार मोठ्या प्रमाणावर झाल्या. या चळवळींमुळे महाराष्ट्रातील नाटकांचा प्रेक्षक हा अधिक प्रगल्भ बनला असं मत चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र आणि बंगाल वगळता उर्वरित देशभरात आजही नाटकांचे विषय प्रामुख्याने रामायण, महाभारत आणि पुराणे यांच्यातील प्रसंगांवर आधारित असतात. महाराष्ट्रात मात्र वैविध्यपूर्ण विषयांवर मोठ्या प्रमाणावर नाटकं सादर केली जात आहेत, याकडे विजय केंकरे यांनी लक्ष वेधलं. पुणे शहरात पावसाळ्यामुळे कीटकजन्य आजारांचा धोका वाढला आहे. जूनमध्ये डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या 59 वर पोहोचली आहे. या वर्षभरात डेंग्यूचे एकंदर 189 संशयित आणि 8 निदान झालेले रुग्ण आढळले आहेत अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे. शहरातील मागील 3 वर्षातील कीटकजन्य आजारांचा उद्रेक झालेल्या भागांवर आरोग्य विभागानं अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. या ठिकाणी औषध फवारणी करण्यात येत आहे. गेल्या वर्षी जास्त रुग्णसंख्या आढळून आलेल्या भागात साथरोग प्रतिबंधक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर संभाव्य पूर नियंत्रण आराखड्यामधील पाणी साचणाऱ्या ठिकाणी औषध फवारणीचं नियोजन देखील करण्यात आलं आहे असं सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ राजेश दिघे यांनी सांगितलं. देहरादून इथं आयोजित 5व्या कॅडेट राष्ट्रीय तायकोंदो अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्हा संघानं फ्रीस्टाईल पुमसे प्रकारात रौप्यपदक पटकावलं. ही स्पर्धा इंडिया तायकोंदोनं आयोजित केली होती. पुण्याकडून तनय दूत, आरव व्यात्ताणी, सोहम नाईक, राही सावंत, लावण्या जाडे, प्रिशात चौधरी या खेळाडूंनी विजयात मोलाचा वाटा उचलला. हे खेळाडू पुणे जिल्ह्याचे प्रशिक्षक रोहन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. हवामान. पुणे आणि परिसरात उद्या आकाश साधारण ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.